आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्युरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
देणगी व्यवसाय न्यायालयाने एसबीआयला फटकारले, निवडणूक रोखे, भाग 11। नमस्कार, मी रवीश कुमार आहे। सुप्रीम कोर्ट वारंवार कसे फटकारत आहे तरीही निवडणूक रोख्यांबाबत मौन आहे यावर मी चर्चा करेन। असे दिसून येते की भारत सरकार एकामागोमाग याचिकांद्वारे माहितीचे प्रकाशन रोखण्यासाठी किंवा विलंब करण्यास कटिबद्ध आहे, जेणेकरून जनता अंधारात राहील। घोटाळ्याच्या विशालतेबद्दल आश्चर्यचकित होत आहे, ज्यामुळे तो लपवून ठेवण्यासाठी अशा प्रयत्नांची हमी दिली जाते। उद्योग संस्था फिक्की आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी नुकत्याच दिलेल्या फटकाऱ्या तुलनेत किरकोळ वाटतात। सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि त्यांच्या खंडपीठाचे सदस्य न्यायमूर्ती BR गवई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर कोणताही युक्तिवाद नाही। असे असतानाही रोज नव्या संघटनांना फटकारले जाते। सर्वोच्च न्यायालयातील आजच्या कार्यवाहीमुळे निवडणूक रोख्यांची माहिती उघड होण्यात कोण अडथळा आणत आहे आणि जनजागृतीची भीती कोणाला वाटत आहे याबद्दल शंका नाही। बॉन्डच्या नावाखाली केलेल्या शोषणाचा तपशील सर्वसामान्यांना कळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। प्रत्येक माहिती गोळा करणे आणि त्याचा प्रसार करणे हे जनतेने आता स्वतःवर घेतले पाहिजे। आम्ही तुम्हाला या घोटाळ्याची तक्रार करणाऱ्या इतरांचे व्हिडिओ देखील पाहण्याची विनंती करतो। 2024च्या निवडणुकीतील सर्वात मोठा घोटाळा कोणता असू शकतो हे अस्पष्ट करण्याचा प्रयत्न अनेकदा पालन करणारे माध्यमे करत आहेत। जर न्यायालयाचा आदेश जारी केला गेला नाही तर प्रकरणाचे निराकरण न करण्याच्या उद्देशाने कार्यवाहीला विलंब करण्यासाठी याचिका दाखल केल्या जातात। मात्र भारताच्या हितासाठी हा घोटाळा उघड करण्याचे महत्त्व न्यायालयाने ओळखले आहे। हा आमचा पहिला व्हिडिओ आहे, दुसरा लवकरच प्रदर्शित होईल, आज रिलीज होईल। पाहणे सुरू ठेवा आणि आपल्या सभोवतलच्या लोकांचा सामायिक करा। स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेशकुमार खारा यांना 10 महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे। त्याच्या कृतीमुळे लाखो ग्राहक आणि बँकेच्या हजारो कर्मचाऱ्यांची बदनामी झाली। मुख्य न्यायमूर्तींनी त्यांना न्यायालयाचा निर्णय आणि आवश्यक कार्यवाही स्पष्टपणे समजावून सांगितली आहे। मुख्य न्यायमूर्तींनी नमूद केले की स्टेट बँकेची वृत्ती निवडक खुलासा सुचवते, जे अस्वीकार्य आहे। अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून त्याचे कर्तव्य समजून त्याची अंमलबजावणी करावी। त्याने हे समजून घेतले पाहिजे की रहस्यांचा सर्व माहिती उघड करणे आवश्यक आहे। हे आश्चर्यकारक आहे की हे अध्यक्षांना समजावून सांगण्याची गरज आहे आणि बँक कोणाची सेवा करत आहे असा प्रश्न उपस्थित करत आहे। दिनेशकुमार खारा त्यांच्या सेवा विस्ताराची परतफेड करत आहे का? देशातील जनतेप्रती बँकेचे कर्तव्य नाही का? या चोरीला आळा घालण्यासाठी केलेल्या घटनादुरुस्तीसह संपूर्ण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे। मग बँक माहिती का रोखून ठेवते? वकील हरीश साळवे यांनी प्रयत्न करूनही यश आले नाही। गोपनीयांसह सर्व माहिती उघड करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले असताना स्टेट बँक आपल्या कृतीवर ठाम का राहते? ते कोणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत? ही परिस्थिती जनतेला आव्हान देते असे सुचवते की त्यांना धर्माबद्दल आत्मसंतुष्ट करण्यात आले आहे आणि आता ते ज्ञानासाठी अयोग्य मानले गेले आहेत। कायदा आणि त्यातील सुधारणा रद्द करून सरकार, स्टेट बँक, कंपन्या आणि राजकीय पक्ष सर्व माहिती स्वेच्छेने का उघड करत नाहीत? या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नांची व्याप्ती गंभीर प्रश्न निर्माण करते। स्टेट बँकेला एक युनिक कोड देणे आवश्यक असेल। सरन्यायाधीश आणि त्यांच्या खंडपीठातील सदस्यांची कठोर वागणूक लक्षवेधी होती। प्रसारमाध्यमे अनेकदा अशा परस्पर संवादाचे वर्णन खरडणे किंवा फटकारणे म्हणून करतात, परंतु आम्ही बँकेला निर्देश दिलेल्या सूचनांचे प्रमाण सांगण्यासाठी येथे आणि क्वोट, तापट आणि क्वोट हा शब्द वापरतो। हा दृष्टिकोन भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा कोणता असू शकतो हे लपविण्याच्या प्रयत्नांना अधोरेखित करण्यास मदत करतो, जे रामराज्याच्या नावाने राज्य करणाऱ्यांची तथाकथित सचोटी दर्शवते। फटकारणे क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की त्यांनी स्टेट बँकेला रोख्याच्या मागील बाजूस असलेल्या गुप्त क्रमांकासह सर्व संबंधित माहिती उघड करण्याची विनंती केली होती। कोणती माहिती उघड करायची आणि कोणती रोखून धरायची हे निवडण्याचा अधिकार स्टेट बँकेला नाही. बँकेने उघडपणे माहिती द्यावी, न्यायालयासमोर पारदर्शकपणे हजर राहावे आणि न्यायालयाशी भेदभाव करू नये अशी न्यायालयाची अपेक्षा आहे. खरडपट्टी काढणे क्रमांक 2. न्यायालयाने प्रश्न केला की स्टेट बँक असे सुचवत आहे की ती विशेषतः जे मागितले आहे तेच ती उघड करेल. हा दृष्टिकोन चुकीचा मानला गेला. फटकारणे क्रमांक 3. न्यायालयाने यावर जोर दिला की सर्व माहिती उघड करण्याच्या निर्देशामध्ये गुप्त डेटा देखील समाविष्ट आहे. स्टेट बँकेला फटकारणे अद्याप संपलेले नाही आणि आम्ही फिक्कीकडे निर्देशित केलेल्यांना संबोधित देखील केलेले नाही. बँकेचे वकील हरीश साळवे यांनी सर्व काही उघड करण्याची इच्छा व्यक्त करत बँकेने आदेशाचा अर्थ कसा लावला हे सांगता येईल का अशी विचारणा केली. यावर सरन्यायाधीशांनी उत्तर दिले की न्यायालयाला अशी अपेक्षा आहे की बँकेने बॉण्डबाबतची कोणतीही माहिती शेअर करावी अशी टीका क्रमांक 4 केली आहे. न्यायालये सामान्यतः पारंपरिक अर्थाने फटकारत नाहीत किंवा फटकारत नाहीत, त्यांची स्वतःची अभिव्यक्तीची पद्धत आहे. तथापि मीडिया जेव्हा न्यायालयाच्या कृतीचे वर्णन फटकार किंवा कडकपणा असे करते तेव्हा ते परिस्थितीचे गांभीर्य दर्शवते. जर एखाद्या बँकेला न्यायालयाच्या समान निर्देशांना वारंवार सामोरे जावे लागते तर ते खरोखरच फटकारले जाते. हरीश साळवे यांनी निकालाचे वाचन करताना माहिती सीलबंद लिफाफ्यात ठेवणे आवश्यक आहे आणि राजकीय पक्षांनी बॉण्ड तपशिलांचे काय करावे असा प्रश्न केला. साळवे हे राजकीय पक्षाचे किंवा राज्याचे प्रतिनिधित्व करतात का अशी विचारणा करत सरन्यायाधीशांनी सर्व माहिती उघड केली पाहिजे असा आग्रह धरला. पुढची शिवीगाळ तर अजूनच तीव्र होती. सरन्यायाधीशांनी सांगितले की बँकेने बॉण्ड नंबर उघड करणे आवश्यक आहे आणि कोणतीही माहिती लपवून ठेवलेली नाही याची पुष्टी करणारे शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे. साळवे यांनी पालन करण्यास सहमती दर्शविली, परंतु प्रतिष्ठित वकिलाचा बचाव देखील जर केसमध्ये ताकद नसेल तर तो कमकुवत राहतो. साळवे यांचे युक्तिवाद सक्तीचे वाटले नाहीत. ते न्यायालयाच्या टीकेला उत्तर देताना एखाद्या शाळकरी मुलासारखे दिसले. साळवे यांनी संभाव्य अवमान कारवाई आणि बँकेने परिस्थिती हाताळण्याबाबत माध्यमांच्या दबावाचाही उल्लेख केला. त्यांनी असा युक्तिवाद केला की मतदार जागरूकता ही एक गोष्ट असली तरी चौकशीसाठी जनहित याचिका दाखल करणे न्यायालयाच्या हेतूशी जुळत नाही. तथापि देणगीच्या बदल्यात व्यवसाय मिळविणाऱ्या कंपन्या किंवा नव्याने स्थापन झालेल्या कंपन्यांनी संबंधित नफा न घेता भरीव देणग्या दिल्याचा संशय असल्यास तपास आणि जनहित याचिका आवश्यक आहेत, विशेषतः जेव्हा सरकार चौकशी सुरू करत नाही. न्यायालयाच्या भूमिकेवरून असे सूचित होते की सरकार लवकरच सार्वजनिकरित्या शोक व्यक्त करेल, लोकांना पकडले जाऊ नये म्हणून बॉण्ड अहवालावरील कोणत्याही बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले जाईल. ही परिस्थिती सरकारच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या निर्णयांची सार्वजनिक चर्चा कशी केली जाते याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी अधोरेखित केले की न्यायाधीशांना न्यायालयाच्या बाहेर होणाऱ्या चर्चेची माहिती नसावी. विच हंटिंगचा एक प्रकार सरकारने सुरू केलेला नसून दुसऱ्या स्तरावर सुरू झाला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. न्यायालयीन प्रकरणांमध्ये गुंतलेल्या व्यक्ती मुलाखती देत आहेत आणि प्रेसमध्ये विधाने करत आहेत ज्यामुळे न्यायालयाला लाज वाटू शकते. याव्यतिरिक्त न्यायालयाची बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडिया पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत, अनेकदा तथ्ये फिरवून. उदाहरणार्थ रोहतगीसारख्या व्यक्तींचा समावेश असलेल्या आर्थिक व्यवहारांचे चुकीचे वर्णन करणे यासारख्या विधानांवरून दिशाभूल करणारे निष्कर्ष काढले जातात. या प्रकरणी खंडपीठ काही आदेश जारी करण्याचा विचार करेल का असा सवाल सॉलिसिटर जनरल यांनी केला. त्यांनी मांडलेले युक्तिवाद आणि कारणे यांचा काळजीपूर्वक विचार करण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या कथनांची सरकारला चिंता आहे. जर कृती शंकास्पद असतील तर ते स्वाभाविकपणे टीकात्मक भाष्य करते. न्यायालयाला केवळ स्टेट बँक आणि फिक्कीसारख्या संस्थांकडूनच पेच सहन करावा लागला नाही, ज्यांनी न्यायालयाच्या आदेशांना न जुमानता माहिती उघड करण्यास विरोध केला आहे, तर व्यापक सार्वजनिक भाषणातूनही. यामुळे न्यायालयाने अनेक फटकारले. मुख्य न्यायमूर्तींनी सांगितले की संस्था सोशल मीडियावरील टीका सहन करण्यास सक्षम आहे. न्यायालयाचे प्राथमिक उद्दिष्ट पारदर्शकता आहे, कायदेशीर चौकटीत काम करणे. स्टेट बँकेला त्यांच्या भूमिकेबद्दल लक्षणीय फटकारले. पारदर्शकतेसाठी निवडणूक आयोगाची बांधिलकी ही निवडणूक देणग्यांशी संबंधित निर्णयांच्या अंमलबजावणीतील अडचणींशी विरोधाभास आहे, ज्यामुळे या निवडणूक चक्रातील एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. सॉलिसिटर जनरलच्या कोर्टातील टिप्पणी छाननीची मागणी करतात, विशेषतः हिंदी वृत्तपत्रांमधील बॉण्ड अहवालाचे किमान कव्हरेज लक्षात घेता, ज्यात स्वतंत्र मीडिया आउटलेट्समध्ये सापडलेल्या सर्वसमावेशक तपशीलांचा अभाव आहे. हे उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी अद्वितीय बॉण्ड क्रमांक सार्वजनिक करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. कायदेशीर याचिकांद्वारे माहिती प्रसारित करण्यात होणारा विलंब आव्हानात भर घालतो, वादविवादासाठी वेळ देतो, परंतु संभाव्य घोटाळ्यांबद्दल जनतेला अनभिज्ञ ठेवतो. मेनस्ट्रीम मीडिया, ज्याला अनेकदा आणि क्वोट गोडी मीडिया आणि क्वोट म्हणून निंदनीयपणे संबोधले जाते, त्यांनी कथेला कमी लेखले आहे, काही वृत्तपत्रांनी वर्णनात बदल केला आहे किंवा ते पूर्णपणे वगळले आहे. यावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोगाने बंधपत्रांवर न्यायालयाचे निर्णय, कॉर्पोरेट देणग्यांच्या तपशीलांसह सरकारने खर्च भरून वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करणे अनिवार्य केले पाहिजे. भूतकाळात प्रतिबिंबित करताना जर हे 2014 पूर्वीचे असते तर मीडिया चॅनेलने आक्रमकपणे प्रत्येक तपशीलाची माहिती दिली असती, ज्यामुळे कदाचित महत्त्वपूर्ण राजकीय परिणाम होऊ शकतात. तथापि सध्याच्या लँडस्केपमध्ये बदल दिसून आला आहे, ज्यामध्ये प्रश्न विचारण्याच्या अधिकारावर कमी जोर देण्यात आला आहे. शेकडो हजारो सदस्यांसह उद्योगाच्या मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फिक्की आणि असोचेमच्या याचिकेबाबत त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधित्वाने कंपनीची नावे गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी त्यांचा अर्ज सादर केला तेव्हा सरन्यायाधीशांनी त्यांना सांगितले की असा कोणताही अर्ज रेकॉर्डवर नाही आणि निर्णयानंतर न्यायालय त्यांची विनंती स्वीकारू शकत नाही. कायदेशीर आणि कॉर्पोरेट समुदायांमधील पारदर्शकता आणि गोपनीयतेच्या हितसंबंधांमधील सतत तणाव अधोरेखित करून त्याच्या निर्देशांना आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले जाणारे आणखी एक उदाहरण या घटनेने चिन्हांकित केले. सुरुवातीला मला या प्रकरणात सहभागी व्हावे असे वाटले नाही, परंतु जेव्हा नावे समोर येऊ लागली आणि कागदपत्रे सादर करण्याची वेळ आली तेव्हा मी वैयक्तिकरित्या न्यायालयात गेलो. नागरिकांना संशयाच्या नावाखाली धमकावले जात होते, कागदपत्रे सादर करण्याची मागणी केली जात होती, त्रास दिला जात होता, त्यांना असुरक्षित वाटले होते आणि त्यांचा अपमान केला जात होता. मात्र त्यांच्याच कृतीची चौकशी केली असता त्यांनी कागदपत्रे दाखवण्यास नकार दिला. या आमच्या कंपन्या आहेत, त्यांनी स्वतःच्या मर्जीने काम केले की सरकारकडून दबाव आणला गेला याबाबतही वाद आहे. न्यायमूर्ती बी आर गवई यांनी टिप्पणी केली की संपूर्ण जगाला माहिती आहे की सुनावणी होत आहे, कोणतीही सवलत देता येणार नाही असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. हंससाठी जे सॉस आहे ते गँडरसाठी सॉस आहे, म्हणजे जे एखाद्याला लागू होते ते सर्वांना लागू होते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हा 8वा किंवा 9वा फटकार मानू शकता, परंतु परिस्थितीचा विचार करा. हा निर्णय नागरिकांच्या नावावर झाल्याचा दावा वकील मॅथ्यू नेदुमपारा यांनी केल्याने प्रकरण आणखी वाढले. तेव्हा सरन्यायाधीशांनी आवाज उठवू नका असा इशारा दिला आणि क्वोट अर्ज दाखल करा, आम्ही तुमचे ऐकत नाही आणि क्वोट तो म्हणाला. तरीही नेदुमपारा कायम राहिला. यावेळी न्यायमूर्ती गवई यांनी आपण अवमानाची नोटीस मागत आहात का असा सवाल केला. मुकुल रोहतगी यांचा अर्जही फेटाळण्यात आला. उद्योग संस्थेने माहिती उघड करू नये अशी याचिका केली असताना भारतातील प्रमुख कंपन्यांपैकी एक बायोकॉनचे संस्थापक किरण मुझुमदार शॉ यांनी जाहीरपणे सांगितले की बायोकॉनने जनता दल सेक्युलर किंवा इतर कोणत्याही पक्षाला देणगी दिली नाही. वैयक्तिक स्तरावर तिने जे डीएस आणि इतर पक्षांसाठी निवडणूक रोखे खरेदी केल्याचा उल्लेख केला तिची देणगी नाममात्र आणि पूर्णपणे कायदेशीर होती यावर जोर दिला. जर एवढी नामवंत कंपनी याचा खुलासा करू शकते तर इतर का करू शकत नाहीत? बायोकॉन ही एक महत्त्वाची संस्था आहे जी 16,500 कर्मचाऱ्यांसह मधुमेह, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी औषधे तयार करते. यामुळे प्रश्न निर्माण होतो, कंपन्या त्यांच्या देणग्या जाहीर करण्यास का कचरतात? प्रशांत भूषण यांनी अधोरेखित केले की निवडणूक आयोगाने एका सीलबंद लिफाफ्यात उघड केले की लहान पक्षांप्रमाणे प्रमुख पक्षांनी त्यांच्या देणगीचे स्रोत उघड केले नाहीत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुचवले की भूषणचा हेतू मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी होता आणि छुप्या अजेंडाचा इशारा दिला. न्यायालयाने एप्रिल 2019 पूर्वीची माहिती सार्वजनिक करण्याची भूषण यांची विनंतीही नाकारली. खंडपीठाने स्पष्ट केले की त्यांचा निर्णय मुद्दाम घेतला होता आणि अंतरिम आदेशापूर्वी माहितीवर परिणाम होणार नाही. एप्रिल 2019 नंतर नोटीस जारी करण्यात आली होती की या प्रकरणावरील निर्णय प्रलंबित आहे, कोणत्याही बदलांचे पुनरावलोकन आवश्यक असल्याचे सूचित करते. सर्व माहिती उघड झालीच पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने ठामपणे सांगितले आहे. मार्च 21 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अध्यक्षांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे की सर्व माहिती वगळल्याशिवाय निवडणूक आयोगाला प्रदान केली गेली आहे, माहिती मिळाल्यावर निवडणूक आयोगाने ती प्रसिद्ध करावी असे निर्देश न्यायालयाने दिले. जेव्हा तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता तेव्हा तुमची ओळख सार्वजनिक केली जाते आणि पंतप्रधान तुम्हाला एका परिषदेत लाभार्थी म्हणून लेबल करतात. राजकीय पक्षांनीही त्यांच्या देणगीचे स्रोत उघड करू नयेत का? देणगी देणाऱ्या कंपन्यांनी त्यांचे सर्वात नियमित लाभार्थी छापेमारीनंतर आणि करार मिळविल्यानंतर जे लाभार्थी आहेत ते उघड करण्यासाठी एक परिषद आयोजित केली पाहिजे. तुम्ही निवडणूक रोख्यांवरील बातम्यांचे अनुसरण करत असल्यास आमचे सर्व व्हिडिओ पहा. हा 11वा व्हिडिओ आहे आणि 12वा लवकरच येत आहे. कृपया थांबा. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.